महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज आपण कालकथित चांगुणाबाई सुदाम गायकवाड यांचा पुण्यानुमोदन दिन व जलदान विधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो. या कार्यक्रमाला उपस्थित बौद्धाचार्य अमर चौरे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड, आपण सर्व उपासक आणि उपासिका, खरं तर मृत्यू एक रहस्य आहे आणि मृत्यू रहस्य या स्वरूपात आहे की मृत्यूच्या नंतर जीवनाची जी गती आहे या गतीविषयी आपण कोणालाही काही माहीत नाही. परंतु मृत्यू प्रत्येकाचा होतोच. जसा प्रत्येकाचा जन्म होतो तसा प्रत्येकाचा मृत्यू होतो. मग जन्म होत असताना हे जीवन जे आपल्याला प्राप्त होतं हे कुठून प्राप्त होतं? आपली जन्माची प्रक्रिया काय? आपण आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो, मग आपल्या जीवनाचा सोर्स काय? याकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात, प्रत्येक विद्युत क्षेत्रासोबत एक चुंबकीय तत्व असतं. हे चुंबकीय तत्व कुठून येतं, कसं येतं याविषयी कोणी सांगत नाही. परंतु विद्युत क्षेत्र म्हणजे ऊर्जा जी आहे, या ऊर्जेसोबत हे चुंबकीय तत्व नेहमी असते. या चुंबकीय तत्वामुळेच ऊर्जेची निर्मिती होते. आज आपल्याला लाईट जे पाहायला मिळते किंवा माईक चालू आहे हे सगळं लाईटमुळे ऊर्जेमुळे चालू. ही ऊर्जा आहे, हाच एक निसर्गाचा सोर्स आहे. ही शक्ती आहे जी आपल्याला दिसत नाही पण तिचं अस्तित्व आहे. पण त्याचं अस्तित्व सिद्ध होतं ज्यावेळेस चुंबकीय तत्व आणि विद्युत क्षेत्र याचं एकत्रीकरण होतं त्यावेळेस त्याचं अस्तित्व तयार होतं. जन्म या स्वरूपाची प्रक्रिया आहे. जन्माच्या अगोदर आपलं जीवन कुठे आहे आणि मृत्यूच्या नंतर आपलं जीवन कुठे जाणार आहे, आणि जन्म आणि मृत्यूच्या हा जा मधला जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण लहानाचं मोठं होतंय, पुन्हा आपण तरुण होतंय, म्हातारे होतंय आणि आपल्याला मृत्यू होतंय. ही सगळी जीवनाची प्रक्रिया पाहत असताना मग धम्म म्हणजे नक्की काय आणि धम्माचं आचरण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर धम्म एक तयारी आहे. कोणती? तर मृत्यूला जाणण्याची. मृत्यू परिपक्व अशा स्वरूपामध्ये सिद्ध करण्याची. जीवनातील प्रत्येक क्षण हा बदलत आहे आणि हा जो बदलणारा क्षण आहे हाच जन्म आणि मृत्यू आहे. श्वास नाकातून आत जात आहे आणि श्वास बाहेर येत आहे. श्वास आत जाणारा जन्म आहे, श्वास बाहेर येणारा मृत्यू आहे. बाळाचा जन्म होतो त्यावेळी श्वास चालू होतो आणि मृत्यू होतो त्यावेळी श्वास बंद होतो. श्वासाची येण्या जाण्याची प्रक्रिया म्हणजे जन्म आणि मृत्यूची प्रक्रिया. आणि ही जन्म आणि मृत्यूची प्रक्रिया सदोदित तुमच्या शरीरासोबत होत आहे. इथे शरीराची वाढ होते ते मृत्यूसाठीच. मग भगवान बुद्ध नक्की कोणती गोष्ट सांगतात की जी गोष्ट आपल्या अनुभवात येते? बुद्ध म्हणतात की जीवन बदलत आहे, जीवन अनित्य आहे आणि अनित्यविषयी आपल्याला कोणती गोष्ट माहीत नाही. आपलं जीवन खाणं पिणं, गप्पा मारणं, चर्चा करणं, टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं, कार्यक्रमामध्ये जाणं, लग्नामध्ये जाणं, विविध गोष्टी करणं, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, नोकरी, व्यवसाय, या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे आपण याला जीवन समजतो. हे जीवन म्हणजे तुमच्या आजूबाजूचं वातावरण, त्याच्यामुळे तसं आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी तुम्ही गेला तर तुमचं जीवन आणखीन वेगळं, जर तुम्ही एकट्यामध्ये गेला तर तुमचं जीवन आणखीन वेगळं. जीवनातला जो खरा खुरा अनुभव आहे, याच्यापासून आपण खऱ्या अर्थाने उपेक्षित राहतोय. आणि तो अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत जीवनाची परिसीमा आपल्याला कळत नाही. जीवन ज्या पद्धतीने झाडाला फूल येतं कि फूल येतं त्याच्या अतिरिक्त ऊर्जेतून, जेव्हा पानं फुलं पानं येतात, फांद्या फुटतात, त्याच्यानंतर एखादं फळ येतं, त्यानंतर एखादं फूल येतं. फूल हे जीवनाची परिपक्वता असं झालं पाहिजे. मृत्यू ही जीवनाची परिपक्वता असते. मृत्यू जीवनाचा शेवट नाही, मृत्यू जीवनाची परिपक्वता आहे. परंतु मृत्यू ही जीवनाची परिपक्वता तेव्हा सिद्ध होते जेव्हा तुमचं जीवन धम्माच्या अनुसार असेल. आणि धम्माच्या अनुसार असण्यासाठी जीवनात अनित्यता आहे. जीवन बदलत आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला व्यक्ती बदलत आहे. हे सांगून नाही, ऐकून पण नाही, हे प्रत्यक्ष अनुभूतीने आपल्याला जर अनुभवता आलं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाची सत्यता लक्षात येईल. आणि सत्याला सत्य म्हणून जो व्यक्ती जाणतो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने यातून मुक्त होतो. परंतु सत्य आपल्याला माहिती नाही आहे. एकतर आपण ऐकून बोलू शकतो, वाचून बोलू शकतो, चर्चेतून बोलू शकतो, परंतु सत्य अनुभूती जी आहे ती अनुभूती आपल्याला येत नाही. कारण की जीवनात आपण कधी अंतर्गामी पाहत नाही. मग अंतर्गामी जीवन पाहण्यासाठी प्रथम तुम्हाला स्वतःला जाणवं लागेल, स्वतःला पाहावं लागेल. तुम्ही आता बसलाय, तुमच्या मनामध्ये अनेक विचार आहेत, अनेक कल्पना आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. हे तुमचं मन वास्तविक या क्षणात नाहीये. एक तर भविष्य काळात आहे किंवा भूतकाळात आहे किंवा किती वेळ कार्यक्रम चालतोय त्या ठिकाणी, किती वेळ प्रवचन चालतंय या ठिकाणी मनात संभ्रम आहे. मन सातत्याने स्थिर अवस्थेमध्ये नसून अस्थिर अवस्थेमध्ये. मनाची जी अस्थिरता आहे, या अस्थिरतेला जोपर्यंत आपण स्थिर करत नाही तोपर्यंत जीवनातली ऊर्जा आपल्याला अनुभूतीला येत नाही. आपण बसलो असताना आपल्या पायाची होणारी हालचाल, आपल्या हातांची होणारी हालचाल, आपल्या डोळ्यांच्या बुबुळांची होणारी हालचाल हे सिद्ध करते की आपण अस्थिर आहोत. भगवान बुद्ध एकदा प्रवचन देत होते आणि प्रवचन देत असताना अचानकपणे बुद्ध प्रवचन द्यायचे थांबायचे आणि त्या ठिकाणी बसलेल्या राजाच्या पायाच्या अंगठ्याकडे पाहायचे. राजाच्या पायाचा अंगठा हलत असायचा आणि तो अचानक थांबायचा. तो थांबला का बुद्ध परत प्रवचनास सुरुवात करत असे. पुन्हा राजाच्या पायाचा अंगठा हलायचा, पुन्हा बुद्ध त्या अंगठ्याकडे पाहायचे, पुन्हा प्रवचन करायचे थांबायचे. राजा प्रसंजित त्यांना विचारतो की तथागत, प्रवचन देता देता तुम्ही मध्येच थांबताय आणि माझ्या पायाच्या अंगठ्याकडे बघताय. तुमचं या पायाच्या अंगठ्याकडे बघण्याचं काय प्रवचन? तथागत असं म्हणतात की राजा तुमच्या पायाचा अंगठा हलतोय, हे तुम्हाला माहिती आहे का? राजा म्हणतो नाही, पायाचा अंगठा हलतोय हे मला तेव्हा कळतं जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहताय. तथागत म्हणतात तो पायाचा अंगठा तुमचाच आहे का दुसऱ्याचा आहे? जो हलतोय पण तुम्हालाच त्याची जाणीव आहे. राजा म्हटलं की तो कसा हलतोय, का हलतोय हे मला काहीच कळत नाही. बुद्ध म्हणतात याच पद्धतीने बेहोशी आहे की एखादा व्यक्ती हत्या करतो त्याला त्याची जाणीवच नसते, एखादा व्यक्ती चोरी करतो त्याला त्याची जाणीव नसते, एखादा व्यक्ती व्यभिचार करतो त्याला त्याची जाणीव नसते, एखादा व्यक्ती मद्यपान करतो त्याला त्याची जाणीव नसते, आणि एखादा व्यक्ती खोटं बोलतो, चुगली करतो, निंदा करतो त्याला त्याची जाणीव नसते. ही सगळी बेहोशी आहे. आणि बेहोशीमध्ये जीवन जगणारी जी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये बेहोशीच तयार होत असते. बुद्ध म्हणतात जाणीव निर्माण करा, सम्यक स्मृती तयार करा. ज्याच्या जीवनामध्ये सम्यक स्मृती आहे त्याला जीवनातील ऊर्जेची अनुभूती आहे, त्याला मृत्यू काय ते समजू शकतो. ज्याला ऊर्जा समजते काय त्याला मृत्यू समजतो काय. म्हणून जीवनात होत असणारे परिवर्तन जरी शरीराचं असलं तरी मानसिक परिवर्तन हे जाणीवेतून ज्यावेळेस तयार होत असतं त्यावेळेस ती ऊर्जा मात्र शाश्वत असते, त्याला बुद्ध निर्वाण असं म्हणतात. आणि निर्वाण हे शाश्वत सत्य असं बुद्ध म्हणतात. निर्वाण हा परमनंट मृत्यू आहे, कायमचा मृत्यू आहे. ज्या जीवनाच्या सोर्सनी तुमचा जन्म झालेला आहे पुन्हा त्या जीवनाच्या सोर्सला पोचून जाणे म्हणजे कायमचा मृत्यू आहे. परंतु आत्ता कायमचा मृत्यू आपला नसतो. आता घड्याळाचं चक्र ज्या पद्धतीने चालतं, तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तुमचं घड्याळ जे आहे ते गोल आहे, ते 12 ते 6 आणि 6 ते 12 अशाच टाईममध्ये फिरतं. त्यालाच तुम्ही दिवस म्हणताय. तेच तुमचे 12 तास दिवसाचे आणि तेच तुमचे 12 तास रात्रीचे. हे जे चक्र आहे घड्याळाचं, हे जे वर्तुळ आहे 12 ते 6 आणि 6 ते 12 हा दिवस आहे. या दिवसांचा आपला आठवडा आहे, या आठवड्याचा आपण महिना केलेला आहे आणि 12 महिन्यांचं आपण वर्ष केलेलं आहे. आणि तुमच्या शरीराचं वय मोजताना तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 50 60 70 वर्ष मोजताय. वर्षाचा आणि तुमच्या शरीराचा तसा काही संबंध नाही, कारण सूर्याची भोवती फिरण्याची पृथ्वीची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया 365 दिवसांची. त्या प्रक्रियेमुळे आपली कालगणना फक्त 365 दिवस म्हणजे 1 वर्ष अशा स्वरूपाची होती, पण तुमच्या शरीराची कालगणना ती नाही. तुमचं शरीर बदलतंय त्याच्यामध्ये. म्हणून आपण जे जीवन जगतो हे टाईममध्ये जीवन जगतो, वेळेमध्ये जीवन जगतो. काल म्हणतात त्याला, माणूस जातो त्याला काय म्हणतात, कालवश, कालकथित. पालीमध्ये शब्द आहे कालगतो, काळामध्ये गतिमान झाला. बुद्धांचे प्रत्येक शब्द हे गतीशी संबंधित. मग आपलं शरीर जे आहे त्या शरीरात असणारी जी भौतिक तत्व आहे, जसं तुम्ही अन्न घेता, अन्नातून जे आपल्याला तयार होत आपल्या शरीरात मांस मज्जा हड्डी या सगळ्या गोष्टी तयार होतात, शरीराचे कठीण पदार्थ, त्याला पृथ्वी तत्व म्हणतात. पाणी जे आपल्या शरीरात घेतो मग ते ज्यूस असेल किंवा इतर जे तरल पदार्थ आहेत त्याला पाणी तत्व म्हटलं जातं, आप तत्व म्हटलं जातं. आपल्या शरीरात जाणारा ऑक्सिजन, बाहेर येणारा कार्बन डायऑक्साईड हेच आपल्या शरीरात जात नाही, तर एक चैतन्य ऊर्जा पण आपल्या शरीरामध्ये जाते, त्याला आपण वायू तत्व म्हणतो. आणि आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर असतं, थंडपणा असतो आणि गरमपणा असतो, त्याला आपण अग्नितत्व असं म्हणतो. हे 4 भौतिक तत्व जे आहेत या 4 भौतिक तत्वांचे आपण अंत्यसंस्कार करतो व्यक्ती गेल्यावर. परंतु भौतिक तत्वच आपल्या शरीरात आहे अशातला भाग नाही, मानसिक तत्व पण आपल्या शरीरात आहे, त्याला अभौतिक तत्व असं म्हटलं. जसं मन, मनात येणारे विचार, मनाला दिसणारे स्वप्न, मनात तयार झालेल्या कल्पना. तुम्ही जर कधी डोळे बंद केले तर तुम्हाला जे आता विचार जे जाणवत आहेत ते विचार चित्र स्वरूपात दिसते. सगळी स्वप्न विचार नसतात, चित्र असतात. मनातल्या कल्पना, संज्ञा, बुद्ध त्याला म्हणतात संज्ञा, संस्कार. पुण्यानुमोदन करताना सगळ्यात महत्वाचा घटक संस्काराचा असतो. कोणते संस्कार? कुशलानी संस्कार, अकुशल संस्कार आणि अव्याकृत संस्कार, 3 संस्कार असतात. तर तुमचं शरीर, भौतिक जे शरीर आहे त्या भौतिक शरीरासोबत अभौतिक मन जे असतं ज्याच्यामध्ये विज्ञान म्हणजे जाणीव असते, मृत्यूनंतर या अभौतिक तत्वांचं काय होतं, त्याची गती होते आणि त्याच्या गतीचा कालावधी 7 दिवस असतो, म्हणून आपण 7 दिवसांनी पुण्यानुमोदन करतो, त्याला अंतराभव असं म्हणतो. अंतर म्हणजे स्पेस, भव म्हणजे घडण्याची प्रक्रिया. अंतराभव जसं मेणबत्ती पेटता पेटता ज्योत पेटलेली अचानक ती विझली जाते, मग ज्योत कुठे जाते? मग दुसरी मेणबत्ती पेटवली का ज्योत येते कुठून? याचा जर बारकाईने विचार केला तर ज्योत कुठे जात नसते, ज्योतीचं अस्तित्व येतच असतं, पण ते अस्वरूप या स्वरूपात असतं. बुद्ध म्हणतात की हे धम्मा हेतू प्रभवा, की प्रत्येक गोष्ट ही हेतूने निर्माण होतो, हेतू संपला का नष्ट होऊन जाते, पुन्हा हेतू तयार झाला का पुन्हा तयार होते. म्हणून बुद्धांच्या धम्माचं जे सिम्बॉल आहे चक्र आहे, चक्रच का सिम्बॉल आहे, कारण प्रत्येक गोष्ट फिरते, वर्तुळकार असते, चक्र हे नेहमी फिरत असतं. आपलं शरीराची प्रक्रिया आणि आपल्या जीवनाची प्रक्रिया ही सातत्याने या स्वरूपात चाललेली असते. मग अभौतिक तत्वांचं काय होतं, जे की अंतराभव या स्वरूपामध्ये 7 दिवसानंतर त्याची गती होते, बुद्ध त्याला सुगती म्हणतात किंवा त्याला दुर्गती म्हणतात. बाबासाहेब देखील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची सुगती होते अथवा दुर्गती होते. मग सुगती काय? सुगती म्हणजे राईट डायरेक्शन. दुर्गती काय? म्हणजे रॉंग डायरेक्शन. डायरेक्शन कोणतं? पुन्हा भव होण्याच्या प्रक्रियेचं, की माणसाच्या मृत्यूनंतर त्याची पुनर्भवनाची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेचं. जसं तुम्ही जर पाहिलं, तुमचं शरीर जे कुणापासून आलेलं आहे, तर आई वडिलांपासून आले. आईचं शरीर कुणापासून आले? तर आईच्या आई वडिलांपासून आले. आणि वडिलांचं शरीर कुणापासून आले? तर वडिलांच्या आई वडिलांपासून आले. आणि अशी जर साखळी लावत गेला तुम्ही, लिंक लावत गेला, तर ते शरीर कुणापासून आले? तर सगळ्या प्राण्यांपासून आले. सगळ्या प्राण्यांचा संग्रह म्हणजे तुमचं शरीर आहे. आणि म्हणून शरीरात असणारा राग, द्वेष, मोह हे जे विकार आहेत, हे विकार या सर्व प्राण्यांचे गुणधर्म तुमच्यामध्ये आलेले आहेत म्हणून आहेत. आणि बुद्ध असं म्हणतात की जो व्यक्ती याला जाणीवपूर्वक पाहतो तोच यातून मुक्त होऊ शकतो आणि त्यालाच योग्य गती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून हा कार्यक्रम आपण करत असताना आपण जितके चांगल्या प्रकारचे व्हायब्रेशन तयार करू, जितकी चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण करू, तितकं मृत्यूनंतरची चांगली गती आपल्याला सोडून जाणाऱ्या व्यक्तीची होत असते, त्याला सुगती म्हटलं जातं. आणि ही सुगती होण्यासाठीच एक वातावरणाची निर्मिती आपण करत असतो आणि त्यांच्याबद्दल आपण चांगल्या चांगल्या गोष्टी, त्यांनी केलेले चांगले कर्म त्याचं स्मरण करून ते आपण एकमेकांना सांगत असतो किंवा आठवत असतो. कारण की चांगल्या गोष्टी, शुभचिंतन हेच एक चांगल्या प्रकारचं व्हायब्रेशन तरंग तयार करतं आणि या तरंगातूनच एक चांगल्या प्रकारची गती त्यांना प्राप्त होते. इतकंच नाही तर आपण शांतता पण पाहतो, श्रद्धांजली अर्पण करतो तर आपण काय म्हणतो, 2 मिनटं शांत आपण थांबूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. जिथे जिथे शांतता तयार होते तिथे तिथे व्हायब्रेशन तयार होते. शांतता व्हायब्रेशन निर्माण केली जाते, ज्याला आपण अभंग असं म्हणतो. अभंग म्हणजे काय? जिथे चित्ताचा भंगच होत नाही तिथे फक्त आणि फक्त एक व्हायब्रेशन फील होतं, त्याला म्हणतात अभंग. आणि अभंगातून जे निर्माण होतं ती अवस्था म्हणजे एक प्रकारची ज्ञानप्राप्ती. हा खरा शब्द बुद्धांनी वापरला, अभंग अवस्था. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मृत्यूनंतर माणसाची सुगती होते आणि ही सुगती होण्यासाठीच आपण सगळेजण एकत्र येऊन वंदना करत असतो, गाथा म्हणत असतो, सुगंधित वस्तू म्हणजे अगरबत्ती लावत असतो, मेणबत्ती किंवा दिवा लावत असतो, फुलं अर्पण करत असतो. या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणजेच आपल्याला जो व्यक्ती सोडून गेलेला आहे याच्या पुण्य अवस्थेत एक अनुमोदन असतं, एक चांगलं शुभतरंग असतात. आणि शुभतरंग हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एकमेकांशी जर शुभतरंग निर्माण केले तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्या जीवनामध्ये तयार होतं. परंतु आपण एकमेकांच्या विषयी कटुता ठेवून किंवा निंदा नालस्ती करून जर आपण एकमेकांना भेटत असू तर मात्र शुभतरंग तयार होत नाही. एक मोठा सायकोलॉजिस्ट झाला ज्याचं नाव युंग असं आहे. हा म्हणतो जसं तुम्ही विचार करता तसा समूहाचा विचार म्हणता येतो. त्याला लॉ ऑफ सिंक्रॉनिसिटी असं म्हणतं, की जसं सगळे लोक बोलतात आणि विचार करतात तशाच प्रकारचं वातावरण तयार होत असतं. जसं तुम्ही डोंगरावरती गेला आणि मोठ्याने जर आवाज केला तर तुमचाच आवाजाचा प्रतिध्वनी तुमच्यावरती येईल, त्याच पद्धतीचा प्रतिध्वनी हा तुमच्या अवतीभोवती तुमच्यामुळेच तयार झालेला असतो. म्हणून डिपेंड करतो की तुम्ही कोणत्या प्रकारचं वातावरण तयार करता. आणि मृत्यूसारखी सगळ्यात मोठी घटना, याविषयी आपल्याला सायंटिफिक गोष्ट माहीत नसल्यामुळे आपण त्या गोष्टी करत नाही, परंतु बुद्ध धम्माच्या संस्कृतीच्या अनुसार आपण काही गोष्टी करतो ज्या त्या वातावरणाला पोषक असतात. आणि म्हणून या स्वरूपात जर आपण पुण्यानुमोदन करत असताना घर स्वच्छ ठेवलं, घरामध्ये सुगंधित वातावरण तयार केलं, आपण सर्वांनी शुभ्र कपडे परिधान केले, सगळ्यांनी मिळून वंदना केली, सगळ्यांनी मिळून ध्यान केलं, सगळ्यांनी मिळून मैत्री भावना केली, तर त्याचा सगळा परिणाम आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीच्या सुगतीसाठी उपयोगी पडत असतो. आणि ही सुगती त्यांना व्यवस्थित प्राप्त व्हावी म्हणून आपण एकत्रित बसून अनुमोदन देत असतो. हा मुख्य कार्यक्रम. आणि म्हणून कालकतीच चांगुलाबाई सुदाम गायकवाड यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेले जे पुण्य संस्कार जे आहेत, हे संस्कार त्यांच्या सुगतीसाठी कारणीभूत ठरावे अशी मंगल कामना करतो. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. तुम्ही शांतपणे बसला आणि प्रवचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.